विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरातील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना रसवंतीगृह आणि लिंबू सरबताच्या विक्रेत्यांनी बर्फ लादी घेताना परवानाधारक पुरवठादारांकडूनच खरेदी करावी असं अन्न आणि औषधी प्रशासनाचे सहआयुक्त शिवकुमार कोडगिरे यांनी सांगितलं आहे. हलका आणि आरोग्याला हानिकारक बर्फ आढळल्यास कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होत असेल तर या तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही, पण हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडणारं असलं पाहिजे, तसंच एफआरपी एकरकमी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील कृषी विज्ञान केंद्रावर एआय तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी ऊस शेतीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जागतिक जल दिनानिमित्त नागरिकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं कर्वे रोडवरील गरवारे मेट्रो स्टेशनच्या चौकामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाण्याविषयी जनजागृती करणाऱ्या सूचना फलकांना दर्शवत कार्यकर्त्यांनी नागरिकांना संदेश दिला. समाविष्ट गावातील थकबाकीदारांवर कारवाई करू नये असे आदेश राज्य शासनानं दिले असल्यामुळे आर्थिक वर्ष संपायला जेमतेम आठवडा शिल्लक असताना पुणे महानगरपालिकेच्या करसंकलनात उत्पन्न कमी झाल्याचा दावा मिळकतकर विभागानं केला आहे. महापालिकेकडून थकित मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची अभय योजना राबवली जाणार नाही, त्यामुळे मिळकतधारकांनी आपला कर आणि थकबाकी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे महापालिका प्रशासनानं दिला आहे. करदात्यांना आपला कर भरणं सोयीचं व्हावं यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागानं करसंकलन कार्यालय 29 मार्चपर्यंत सकाळी 9:45 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवणे आहेत. याचबरोबर रविवारी 30 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी आणि 31 मार्च आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवडमधील करसंकलन कार्यालय सुरु राहणार आहेत. केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या 6,66,128 असाक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उद्या रविवारी 23 मार्च रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जाताना एक छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून कोणतंही एक ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे. अर्थशास्त्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा 37वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉ विजय केळकर यांना जाहीर झाला असून त्रिदल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या 4 वीर जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव देखील करण्यात येणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रसेवा परिषद मराठी बोली पुणे यांच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा पुरस्कार कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ बाबा आढाव यांना जाहीर झाला आहे. येत्या 5 एप्रिलला या पुरस्काराचं वितरण होणार आहे. ठाणे इथं खुल्या गटाची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा सुरू असून स्पर्धेत महिला गटात पुणे ग्रामीण संघानं सिंधुदुर्गवर मात करत बाद फेरीत प्रवेश केला. मंदिरा देवकर आणि रेखा सावंत यांच्या चढाया निर्णायक ठरल्या. पुरुष गटात आदित्य शेळके आणि संदेश देवकुळे यांच्या खेळाच्या जोरावर पुणे शहर संघानं सिंधुदुर्ग संघावर मात केली. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत आज पुण्याच्या स्वरूप उन्हाळकर यानं नेमबाजी प्रकारात सुवर्णपदकाची कामगिरी साधली. त्यानं पुरुष गटात 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 या प्रकारात ही कामगिरी केली. स्वरूप माजी ऑलिम्पियन असून पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात तो सराव करतो. हवामान. पुणे आणि परिसरात आज दुपारी अंशतः ढगाळ वातावरण होतं. कमाल तापमान 36 तर किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.